Lights, camera, action.
Shooting kaisa?
Lights, camera, action.
सुपर हिट 93.5 रेड एफएम वर म्हणजे मी म्हणेल की मिमिक्री म्हणू नका, डान्स म्हणू नका, म्हणजे सिरियस रोल म्हणू नका किंवा फनी रोल म्हणू नका, अहो सगळंच हिला जमतं. अशी अतिशय टॅलेंटेड ऍक्ट्रेस हेमांगी कवी हिच्याशी होत आहेत आज गप्पा. हाय हेमांगी.
हाय श्रुती, कशी आहेस?
मी आता मजेत मस्त आहे. तू सांग, तू कशी आहेस?
मी मजेत, शूटिंग चालू आहे.
मग ठीक आहे,
साताऱ्यात आहे.
अच्छा, मग मला सांग की लॉकडाऊन मध्ये सगळ्यांनाच हा प्रश्न होता की बाबा आपलं काम कधी सुरू होणार. तर फायनली जेव्हा तू कामाला पोहोचलीस, पहिला दिवस तुझा कसा गेला? काय चेंजेस जाणवतात आता काम करताना?
खरं तर आता 1.5 महिना झाला काम करून, पण खरंच भीती होती की कसं होणार आहे, काय होणार आहे, सोशल डिस्टन्सिंग तिकडे कसं पाळलं जाणार आहे. ह्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं पण आम्ही एक 2-3 मीटिंग केल्या होत्या. श्वेता शिंदे आमची प्रोड्युसर आहेत, खांबे म्हणून आहेत, संजय खांबे त्यांच्या बरोबर, आणि तिथेच क्लॅरिटी मिळाली होती की आम्ही हे असं करणार आहोत. तर थोडीशी 20% भीती जरा कमी झाली होती. पण जेव्हा ऍक्च्युअल आम्ही फील्डवर गेलो ना, तर थोडीशी भीती होती, पण आता ती अजिबात नाहीये. कारण आता 1.5 महिना झाला आणि अजूनपर्यंत तरी बाय गॉड ग्रेस काही कुठलीही केस आलेली नाहीये किंवा कोणी आजारी पडलेलं नाहीये, त्यामुळे आता पूर्ववत झालेलं आहे सगळं. मुळात भीती गेलेली आहे, पण गव्हर्नमेंटच्या रुल्स प्रमाणे आणि आपली स्वतःचीही सुद्धा खबरदारी आम्ही बाळगतोय, त्यामुळे त्या सगळ्या खबरदारीने सगळं शूट चालू आहे.
मला सांग की जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा तू कुठे होतीस आणि ह्या लॉकडाऊनच्या दरम्यान तुला कुठल्या कुठल्या गोष्टी नव्याने कळाल्या किंवा अनुभवल्यास तू?
खरं सांगू का, मला फार आश्चर्य वाटतं लोकांना हे ऐकल्यावर, पण मी मुळात 17 मार्चला इथेच शूट करवते साताऱ्याला. आणि जेव्हा कळलं की लॉकडाऊन होणार आहे, तर मी म्हटलं की बेस्ट प्लेस इज माय गाव. तो मी गावाला गेले, माझ्या साताऱ्याचं थोडं म्हणून माझं गाव आहे, तिकडे गेले. आणि मला माहित होतं की पुढचे 1-1.5 महिना तरी आपल्याला इथेच थांबावं लागणार आहे, कारण हे वर्स होत चाललं होतं मुंबई. तर मी राहिले आणि नंतर तो लॉकडाऊन वाढतच गेला. त्यामुळे त्या पद्धतीने मी सेफ होते, मी आणि माझा नवरा. कामाच्या दृष्टीने मला नेहमी असं वाटतं की मी खूप काम करत नाही, म्हणजे घराघर एक प्रोजेक्ट संपलं की दुसरं. त्याच्यामुळे हा जो गॅप आहे ना 2-2.5 महिन्यांचा किंवा 3 महिन्यांचा, तो कायम माझ्या म्हणजे एक काम संपल्यानंतर मी जवळजवळ 8 महिने 1.5 वर्ष घरी बसले विदाउट एनी इन्कम. त्यामुळे मला तो फार हे नाही वाटलं, फक्त भीती कुठे वाटली की हे संपणार कधी आणि सुरू कधी होणार. आणि चॉईस मला कधी कधी कामं मी घेतली नाहीत किंवा मला मिळाली नाही, पण हे असं होतं की त्याची काही फ्युचरच दिसत नाहीये, याचं काय घडणार आहे, त्याची थोडी नंतर भीती वाटायला लागली. पण मी खूप एन्जॉय केला. मुळात माझ्या आईसोबत मला इतक्या वर्षांमध्ये मला वेळ घालवायला मिळाला नव्हता, तो ह्या 3 महिन्यात मी खूप वेळ घालवला माझ्या आई बरोबर.
लॉकडाऊन मध्ये माहेरी असणं ह्यातच खूप सुख आहे. मला सांग की तुला अशा कुठल्या गोष्टी, म्हणजे आईशी दीर्घकाळ गप्पा केल्यानंतर आय एम शुअर काही गोष्टी नव्याने कळल्या असतील, ते अनुभव कळले असतील, एक कुठली गोष्ट तू लॉकडाऊन मध्ये तिच्याशी गप्पा मारलेली कधीच विसरू शकत नाही किंवा शेअर केलेली विसरू शकत नाही?
माझी आई स्ट्रॉंग आहे आणि इतका मोठा काय म्हणतात संसार तिने 40 वर्षाचा संसार ती सांभाळते आणि वेगवेगळ्या पद्धतीने ती सांभाळणार आहे. त्यामुळे ना त्याचे ग्लिम्सेस मला माहित होते, पण डिटेल्स मला माहित होते की अच्छा यावर्षी हे झालं होतं, अच्छा माझ्या जन्माच्या वेळेस काय ते संप झाला होता, मग संप तुम्ही असं केलं होतं.
आम्हाला पण सांगा ही स्टोरी.
जेव्हा माझा जन्म झाला होता तेव्हा संप झाला, आणि जेव्हा मी 1 वर्षाची काहीतरी झाले तेव्हा संप संपला, आणि त्यानंतर मम्मी म्हणाली की जरा बरे दिवस आले, तू आल्यानंतर घ्या घरात बरे दिवस आले वगैरे. तर हे ऐकून मला खूप बरं वाटतं, म्हणजे चला काहीतरी बरं घडलं.
पण 1 वर्ष संप म्हणजे काय एक्झॅक्टली काय झालं होतं?
पप्पा मुकुंद आयर्न अँड स्टील कंपनी मध्ये कामाला होते आणि त्यांचा काहीतरी वर्करचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. सो मध्येच एक दत्ता सामंत आणि हे सगळी त्यांची काय म्हणतात लीडर होते तेव्हा, त्या काळाचा काहीतरी संप झाला होता आणि ते सगळे डिटेल्स, मग कसं राहिलो आम्ही, काय काय करायचो, किती पैशात आम्ही भागवलंय, कोणी कोणी मदत केली, कोण कोण तेव्हा उभं राहिलं, सगळ्या डिटेल्स आता म्हणजे थोडंफार माहित होतं, पण हे खूप डिटेल मध्ये मला तेव्हा कळलं की कोण आजारी पडलं होतं, माझे दादा पहिल्या आजारी कधी पडला होता, मग ताईला काय झालं होतं, ताई खूप माती खायची लहानपणी, मग तिचं डोकं अक्षरशः नाचलं होतं, मग कोणीतरी मदत केली, मग ती त्यातून वाचली वगैरे, हे खूप छोट्या छोट्या गोष्टी
कळल्या. किती गोड. पण मला असं वाटतं की बघ ना, म्हणजे तू जन्मला संप झाला, म्हणजे ह्या लॉकडाऊनची सवय तशी तुला खूप आधीपासून येते.
मग म्हटलं की मला काहीच नवीन नाहीये. उलट हा लॉकडाऊन मी एन्जॉय केला, म्हणजे काय काहींच्या बाबतीत तर फारच दुर्दैव आहे की ते एन्जॉय नाही करू शकले, खाण्याची सुद्धा तादाद आहे. पण माहित नाही, मी तरी ह्या लॉकडाऊनला खूप पॉझिटिव्हली घेतलं, खूप खाल्लं आणि वजन वाढवून घेतलंय.
तुझी एक पोस्ट फार व्हायरल झाली होती आणि तू अगदी म्हणजे चोख शब्दात ते मांडलं होतं की बऱ्याच सिरियल्सच्या चित्रीकरणाला सुरुवात झालीये पण 90 डेज क्रेडिटचं भूत अजूनही मानगुटीवर आहे. तर हे सगळं काही मला असं वाटतं प्रत्येकाच्या बाबतीत झालंय, इन्शुरन्स पॉलिसी प्रीमियम्स किंवा इव्हन घराचे हप्ते भरणं वगैरे सगळ्यांचंच सध्या हे करता करता नाकी निवळलेत आणि कसं करणार ह्याची खूप मोठी चिंता काळजी सगळ्यांच्या डोक्यावर आहे. तर तू हे मांडण्याच्या मागे काय उद्देश होता आणि त्याबद्दल आम्हाला सांग.
मुळात वर्षानुवर्षे हे 90 डेजचं क्रेडिट चालूच आहे, परत तुम्ही किती दिवस काम करता किती दिवस नाही करत हे तुमच्या नशिबावर आहे आणि बाय चॉईस आहे, राईट. पण तेव्हा काहीतरी समोर भिजायचं फ्युचर असायचं की ओके फाईन, मी 6 महिने ब्रेक घेतलाय पण 6 महिन्याने काम केल्यानंतर त्याच्या 3 महिन्यानंतर मला शूटिंगचे पैसे मिळणार आहेत. पण हा जो कोविड होता, पॅन्डेमिक जे आहे, त्याचं काहीच फ्युचर कळेना, त्याचा काही एंड कळेना. तर मला असं वाटलं की प्रोड्युसर माझी काही कोणावर काही धडकाभडकीमध्ये काही लिहिले वगैरे नाही, फक्त सिंपथीच्या किंवा दयेच्या नजरेने या गोष्टीकडे बघा. ऑलरेडी 3 महिने काम नाही, त्याचा मानसिक त्रास होतोय, शाश्वती कशाची नव्हती. अशा वेळेस जर कामं सुरू झालेली आहेत तर अशा वेळेस त्यांनी 90 परत तेच पहिल्यासारखं 90 दिवसांचं क्रेडिट ठेवू नये, तर किमान हे कोविडचं सगळं भूत संपेपर्यंत त्यांनी ते 30 दिवसांवर आणावं एवढीच माझी विनंती होती. मला काहीही कोणाला एक्सपोज करायचंय आणि हा बघा मराठी इंडस्ट्रीमध्ये काय चाललंय वगैरे असं काहीही नाही. मला काय काय कॉन्ट्रोवर्सी वगैरे काहीच करायचं होतं, फक्त या गोष्टीकडे तुम्हाला सुद्धा झळ बसलेली आहे आर्थिक, तर आर्टिस्टला पण ऑफकोर्स बसलेली असणार. आणि आता परत 6 महिने काहीही इन्कम जेव्हा येत नाही बँकेत, तेव्हा बँकवाले विचारायला लागतात, तुमचं सीए विचारायला लागतो की बाबा कसं हे गणित कसं बसवायचंय.
हे तू सगळं जेव्हा मांडलंस तेव्हा अनेकांनी तुला सपोर्ट केला, अनेकांनी यु नो मला वाटतं मीडियामध्ये पण बऱ्यापैकी ह्याबद्दल चर्चा झाली. मग ह्याचं पुढे काही झालंय का, कोणी काही ऍक्शन घेतलीये का?
मी तर लिहिली आहे पण मला अजून तरी त्याचा आता अजून आताशी 1 महिना झालाय ना, सो आता ह्याच्या 2 महिन्यानंतर आम्हाला कळेल की नक्की क्रेडिट कितीवर आणलंय, 30 वर आणलंय, 60 वर आणलंय, 45 डेज वर आणलंय की 90 दिवसांवरच ठेवलंय आणि हे कधीच बदलणार नाही हे काही दिवसांमध्ये कळेल तेव्हा बघू.
आता हा जो काही काळ होता यामध्ये अनेक लोक यु नो डिप्रेस फील करत होते, पण त्यातल्या त्यात मला असं वाटतं की जर का त्यांनी तुझे आता ते व्हिडिओज म्हणजे टिकटॉकचे नाही राहिले पण जर का ते बघितले असते तर कदाचित ते त्यातनं देखील हसू शकले असते किंवा हसले देखील असतील. इतके तुझे इन्सेन आणि इतके यु नो बापरे खूप हसवणारे तुझे हे सगळे व्हिडिओज असतात आणि आय लव्ह वॉचिंग दॅट.
त्यातही बऱ्याच लोकांनी मला मागे खेचण्याचा प्रयत्न केला की हे काय करत असतील टिकटॉक आणि हे इन्सेन. मी त्या पॉईंटला मी हा विचार केला की यातून मला आनंद मिळतोय आणि 100 नाही किमान 10 लोकांना तरी आनंद मिळतोय आणि ते खूप महत्वाचं आहे.
आता जेव्हा टिकटॉक ही ऍप बंद झाली आहे तर आता काय म्हणजे तेव्हा आता तुम्ही इन्स्टा वरचं जे इन्स्टा रील आहे ते ट्राय केलंय का मॅडम?
हो, म्हणजे रोज एक रील असते माझी. मला मुळात आनंदी राहायला आणि लोकांना किमान त्या माझ्या जे काही 10 फॅन्स आहेत टिकटॉकचे ते आता इथे मूव झालेत त्यांना आनंद देण्यात फार मला मजा वाटते, सो मी ते करत राहील कोणी काही बोललो.
बरं, मला सांग की आता तुझी गँग मला माहिती आहे आणि त्यात श्रुती मराठे पण आहे आणि श्रुतीचे नेहमी तू असे बॅड फोटोज पोस्ट करत असतेस
आणि करते मी नाही.
तर श्रूने मला हे सांगितलं या अगोदर की अगं ती का तिला कुठून मिळतात माहित नाही पण माझे बॅड फोटोज, बरं जुने वाईट असे एक गाणं असेल आणि त्यावर तू तिला तिच्यासोबत टिकटॉक वगैरे करायचं आणि हे आम्हाला त्या मजा यायची.
हा, मी तिचा छळ करते कारण ती 90s ची गाणी तिला माहित नाही.
हा,
तर मला त्याचा त्रास होतो की तुला 90s ची गाणी का नाही माहिती आणि मला ते फुल खूप राग येतो आणि मग तिला मी आणि ती इरिटेट होते आणि मग अरे आपला फ्रेंड इरिटेट होतोय म्हटलं तर अजून इरिटेट करू शकतो ना आपण आणि हक्काचं इरिटेशन आहे हे. हक्काने मी तिला छळते आणि ती छळून घेते. अचानक व्हिडिओ सुरू करते आणि ती अशी असते की हे कुठलं गाणं आहे, थोड तुझ्या जन्माचा थोडस अधिकार आहे आणि तुला माहित असलं पाहिजे.
आणि मला सांग की तुझी ही जी गँग आहे ती एरवी देखील आम्हाला दिसत असते एकत्र भेटताना गप्पा मारताना. त्यात एकच मुलगा आहे अभिजित खांडकेकर. तर मला सांग की आता ड्युरिंग दिस लॉकडाऊन तर तुमचं बोलणं झालं नसेल, मग तुमचा काय एक असा व्हॉट्सअप ग्रुप वगैरे आहे का? काय केलंस तू, काय कुठली गोष्ट सगळ्यात जास्त मिस केलीस लॉकडाऊन मध्ये?
त्यांना भेटणं आणि मुळात कसं माहिती का, आता तू एक काहीतरी मेन्शन केलंस की तो एक मुलगा आहे. आमच्यात ना आम्ही जेव्हा 5 जण किंवा 6 जण भेटतो तेव्हा आम्ही जेंडर डिफरन्स विसरून जातो. आम्हाला ते एका पातळीवर येतो की तो मुलगा आहे त्याच्यासमोर कसं वागायचं किंवा आम्ही 4 मुली आहोत हे राहतच नाही. जेंडर डिफरन्स आमच्यात नाही. सो आम्ही माणसं आहोत आणि आम्ही 5 माणसं भेटतो, 5 किंवा 6 माणसं भेटतो आणि वेगवेगळ्या गोष्टींवरून आम्ही बोलतो, मजा करतो. आणि
हा ग्रुप कसा बनला बाय द वे तुमचा?
ग्रुप एका ट्रिपवर इन्फा अवॉर्ड होते आणि त्याच्या आधी मला वाटतं श्रुती आणि नेहाची गट्टी होती छान. आणि नंतर श्रुती नेहा आणि अभिजितने एक दुबईचा काहीतरी इव्हेंट केला, तिथे ते तिघं जॉईन झाले. त्याच्यानंतर श्रुती नेहा अभिजित आणि संस्कृती त्यांनी एक कुठला तरी इव्हेंट केला, ते तिकडे जॉईन झाले आणि इन्फाला मी जॉईन झाले. आणि तसंही मराठी तर्कामध्ये नेहा आणि श्रुती किंवा संस्कृती बरोबर काम करत होते, तर तिकडे आमची एक गट्टी जमली होती. पण मेन घट्ट बनी हा जो काही ग्रुप झाला तो इन्फाच्या क्रूज वर झाला आणि तो अजूनही आहे.
93.5 FM बजाते रहो.